प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
झुका दे।
दावड़ प्यारो दोस्ता लुड़ीट इत कार्यक्रम तुन केंजन वालेट सबे भावड़ू ननी सेलाकनु प्रभु यीशु ना पवित्र नी समर्थ नाम ते मिकुन सब तुन नवसेवा प्रिय दोस्ता लुड़ीट सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दिवार फिर स्वागत है। माकुन आशा है कि इमर सबे प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हयीट होए उन्डे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन किंजा नजरिया ते मिकुन सब तुन आशीष पुट्टी था है। यदि इत कार्यक्रम तुन किंजा नबात ते मियो मन ते बांगे भी विचार वाईता होए या फिर मीवा बांगे भी बिंती निवेदन होए ते इमंड माकुन अपनो चिट्ठी ते बेई जग लिखे किसी रॉकेट अमट मिलाई प्रभु ईसुन से बिंती की कोम वोल मीवा सब परेशानी तुन हटे क्या नुन उंडे अमट मीवांग चिट्ठी ना जवाब भी जरूर सीखो प्रिय दोस्ता लोड़ी इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूरु पता लिखे किसी रॉकेट आप ये अमट मीवांग चिट्ठी ना जवाब भी आसानी तलसी सी सके मायकम धन्यवाद भाईड़ी इमट माकुन चिट्ठी लिखे किसी रोते अमट मीवांग चिट्ठी नो लैसुंग बार पढ़े मातम पढ़े मासी कुन मन ते खूब खुशी आत मीवांग चिट्ठी लाई मीकुन बहुत बहुत धन्यवाद प्यारो भाईडी तनी सिलकनेट इमट माकुन इहुने चिट्ठी लेके किसी हमेशा रॉकेट अमट मीवांग चिट्ठी ना आशा की कुम उंडे अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार हैम ते वड़ट दोस्ता लुड़ीट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कुम प्रभु जी अमट सब उन्दिवार फिर सच्चो मन तल नी करूं वाई तलम उन्डे अमट नी कुन आत्मा तल धन्यवाद स्या तलम की इमामा कुन पिजड़ा समय ते चोको भलो इरती उन्डे अबे तक चंगो भलो इरतो नी इद मानी तलाई भी अमट नी कुन जीवा तल धन्यवाद स्या तलम प्रभु जी इद समय ते पाई वाला दिन क्या ले माव सहायता अनि मदद की उन्डे माकुन आशीष सिम की अमर नीवा पवित्र वचन तुन ग्रहण की सिसा के मायकम प्रभु जी मावा विश्वास तो सिर्फ नी पर रोई नी समय से दुनिया ते बोले ही ले प्रभु जी योर सब किंजन वालर भावडून नी सेलकनु बांगे भी परेशानी होए या फिर वो बीमार होए ते इमा वोडून पूरो रीति ताल चंगो की बड़की इमा चंगो कैन वाले परमेश्वर दाऊनी आंधी उंडे वोड़ा सब परेशानी तुन भी हटे की उंडे यर सब केंजन वाले भावडू ननी सेलकनु आशीष अनी बरकत सीम उंडे निवा पवित्र वचन तुन पुनल लाई यर सब तुन अकल सीम प्रभुन लाई बांगे विकाम कठिन नहीं ले वो सब कुछ किसी सके मायतो ले धन्यवाद प्रभुनी इमा मावा बिंती तुन खींचती इंगा मट बड़ांग तलहका कम मावा तलुका न मुन्ने इमा पुंदा तोनी की माकुन बड़ांग बड़ांग चीज कना जरूरत है धन्यवाद तसंग ने इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन यू ने आई प्यारो भाईडिट अनि सेलक ने नेर नमट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम ता व्यवस्था विवरण नाम ता किताब तल 11 अनि 12 पाठ ना उदिखाक नल अध्ययन किसी रहे माइकम ते वड़ट भाईडिट अनि सेलक ने इमट अपनो काम धंधा तुन घड़ी मैंड छोड़े किसी प्रभु यीशु ना सच्चे वचन तुन केंजट उन्हें प्रभु यीशु ना आशीष तुन ये नट प्रिय केंजन वाले दोस्ता लुड़ित यू वचन नू पढ़ा ध्यान तल केंजट उन्हें इवन पर हो विचार केम प्रभु मीवा जीवते आनंद खुशी उन्हें मन ते पूर्व शांति सियानुल उन्हें मीवा हरे काम धंधा ते भी खूब आशीष अनी बरकत सियानुल मावल प्रभु महान युल वोल मा कुन सब कुछ स्यातो ले युल अमट वन बड़ंग सिसी सके माई तुलं अमट वन सिरप धन्यवाद ता भेंट सिसी सके माई तुलं इद्दे मावल प्रभु ना सच्चो भक्तियां मावल प्रभु राजा नोल राजल और प्रभु नोल प्रभु अंदुल प्रिय दोस्ता लोडित नेर नमट अपनो कार्यक्रम ते व्यवस्था विवरण ता किताब तल 11 अनि 12 पढ़ना अध्ययन किसी रहे माइकम पिजड़ा बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते
अमर दस हुकुम ना पटिया ना बारे ते अध्ययन कीतम। अमर ठुड़तम कि परमेश्वर दाऊ अपनो दास यानी कि सेवक मूसन फिर हुकुम सीतुल की मा मुन्नड लेका टोंगी नरण पटियांग नट सिकुन बने किसी ये ना उंडे मटत परो अपनो संगने अवेन अरिबड़ा इद मट्टा सीने मट्टान बड़ा मिकुन पहलो पाटी ननास आयना कारण ख्यालते है। निर्गमनता किताब 32 पाठ ते इदेन बारे ते यून लिखे माता है। पहलो पाटी नु नास आयना कारण इसराइलिडा जरिया ते परमेश्वर ता हुकुम ता हेले माने क्या ना मंचिता वोड सोनो ता दिपैया बने किसी ये तोड़ उंडे अध्ययन भक्ति यून इंजिकुन किया ला तुड़ की ये इसराइल निवल परमेश्वर बोल निकुन मिसर देश तल छोड़े किसु ची अरिवात तो लई वोल ये ले आंदुल। निर्गमन 32 पाठ ता 16 वचन माकुन बत क्या आता है कि पहले तंग पटियां परमेश्वर ता जरिया ते बने मासी मत्ता परमेश्वर ता कई दल अवन परो लिखे मासी मत्ता अमट व्यवस्था विवरण ता किताब ते 10 पाठ ता 10 वचन ते पढ़े मातम की मूसल मुन्नड ले कही 40 दियांग अनि 40 रात मट्टत पर रोही ठहरे मासी रहमतुल और परमेश्वर दाऊन से इसराइल ता प्रजातलाई प्रार्थना कीता के रहमतुल और प्रभु वना बिंतितुन किंची येतुल 17 वचन ते मुसल वोलुन फिर इद मांदी ख्याल की सूची कुन की मी वोल परमेश्वर दाऊ ईश्वर नोल ईश्वर और प्रभु नोल प्रभु आंदुल वोल बिल्कुल महान दया क्यान वाले ओंडे लायोक परमेश्वर आंदुल वोल अनाथ अनि रंडे झनिक ना न्याय क्या तो लहियुल। प्रिय केंजन वाले दोस्तानुड़ी परमेश्वर ता पवित्रता ओंडे उन स्वभाव तल अच्छा तल पुंदाना कारण तल प्रभु नोल सेवक मूसल बार बार वोड से ईद बिनती क्या तोल की इमट अपनो जीवतुन मलुवट यानि की मन तल परमेश्वर ता वाचातुन ख्याल किम भविष्य यानि की क्रियाता देश ते अवसी कोन इमट अपनो पुरखलोड़ लेका जिद्दी पनमिनी कीकेट व्यवस्था विवरण ता 11 पाठ ते भी मूसल वोड़ुन परमेश्वर तुन वरिताना बारे ते वहच रहे मातोल वोल वोड़ुन वहच रहे मातोल की कनान देश मिसर देश तले का हाईले इदन लाई मूसल अपनो प्रजातुन अत देश ता परो अधिकार जमे क्यान लाई मादिंग वहच रहे मातोलाई व्यवस्था विवरण 11 पढ़ता उन्दी वचन ते अमट अपनो आप तुन सियान लाई परमेश्वर ता जरिया ते केसु ता न वारे ते पढ़े माई तुनम परमेश्वर ता प्रेम ता जवाब हुकुम तुन याने माने क्या ना आंद उन्दे बहुन अमट मिकुन वहची रहमा तुलम के व्यवस्था विवरण ता किताब ता मुख्य विषय प्रेम अनि हुकुम तुन माने क्या ना आंद मुन्नेडा वचन ते मुसल बोलुन परमेश्वर ता सामर्थी अनि महान काम के नबारे ते वहची रहे मातोले अमट पुदा तुलम की मिसर देश ते येल्लो गुड़ किरसानी कींदुड़ उन्डे अग्गा किसानी क्यान लाई सिंचाई पर रो आसरा इरिंदुड़ बाड़ी की मिसर देश ते बरखा बिल्कुल कम आन इदन लाई परमेश्वर दाऊ वोड़ुन मुन्ने डाले होशियार किसी रहे मातोल की क्रियाता देश मिसर देश तले का हेले अगमी कुन ज्यादा मेहनत हेले क्या ना अरनल मुन्नेडा वचन ते अमट क्रियाता देश ता सुविधा न बारे ते पढ़े माई कम बेना देश ते वोड सोड़ी सी रहे मातो रहियोड अदेश मट्टा वाले परदेशान अगा किरसानी क्या ना कुछ कठिन आयल प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ दूसरो मांदी इदान की अदेश पूरो रूप तल बरखा ता आसरा किया ता है परमेश्वर दाऊ उन्दे खास उद्देश्य तल इतल की तो लई बोल बोलुन इतल देश ते इरतो लई बेगा बुढ़ किरसाने क्या लाई पूरो रूप तल परमेश्वर ता आसरा कीवड़ इदरंग ने वोड उन्दे भी ज्यादा परमेश्वर ता करुम वायन लाई बड़े माइनोड परमेश्वर दाऊ वोड़ुन मुन्ने डले होशियार किसी मत तोल की वोड बरकत पर रो आसरा किया नोड उन्दे प्रभु जी वोड़ुन भी वहची मत तोल की यदि वोड नावा हुकुम ता पालन किया नोड ते अन्ना पहलो अने आखरी बरसात टेम पर रो रोह का यानि की अद बरखा बोलुन परमेश्वर ता खाकनल आशीष ता रूप ते फुटल पर नैन इदेश ಉಜಳೆ ಮಾಸಿ ಅರ್ಥ ಹೈ ಈಗ ಏತ ಬಿಲ್ಕುಲ್ ಕಮಿ ಹೈ ಇಮಟ್ ಉಂದಿಹಿ ನಜರ್ ತೆ ಇದ್ ದೇಶ ಆತ್ಮಿಕ ಹಾಲತ್ ತೋನ್ ಪುಂಜಿ ಸಕಮಾಯ್ ತೋಳಿಟ್ ದೋಸ್ತಾಳೋಳಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಹಿ ಸಾರೋ ಆಶಿಷ್ ನು ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಂದುಲ್ ಬೋಲೆ ಆಂದುಲ್ ಬೋಲ್ ಮಾವಂಗ್ ಸಾರೋ ಮೆಂದುಲ್ ತಂಗ್ ಜರುತ್ ನು ಭಿ ಪೂರೋ ಕ್ಯಾತೋ ಲೈ ಚಾಹೆ ಔ ಚೀಜ್ ಮಾಕೋನ್ ಆಸಾ ನಿತಾಲ್ ಪುಡ್ಸಿ ಅಂತಂಗ್ ಹೋಯ್ ಯಾ ಫಿರ್ ಕಠಿನ್ ತಾಲ್ ಧರಮ್ ನಿಯಮ್ ಪಿಸ್ಸಾ ನಿನಲ್ ಮತ್ತ ಪರ್ ನಾ ಹಿನಲ್ ಅಸಾಯನ ಜರಿಯಾ ಆಸಿಯತ್ ಬಾಡಿ ಕಿ ಪಾಪ್ ಹುಕುಮ್ತ ಜರಿಯತ್ ತೆ ಮೌಕಾ ಯೇಚಿ ನಾ ಕುನ್ ಬಹಕೆ ಜೊಕ್ಸಿ ವಾಟ್ ಇವನ್ ಕಾನೂನ್ ಪವಿತ್ರ ಧರ್ಮ ನಿಯಮ ಪವಿತ್ರ ಹುಕುಮ್ ವಾಜಿ ಬನಿ ಅಸಲಾನ್ ಬಳಂಗ್ ಇದ ಅಸಲ್ ಮಾಂದಿತ ಜರಿಯತೆ ನಾ ಪರೋ ಮೌತ್ ವಾತ್ ಬಪ್ಪೊಳೆ ಹಲ್ಲೆ ಪರ್ ಪಾಪ್ ಇದ್ ಅಸಲ್ ಚೀಸ್ ತುನ್ ಕಾಮ್ ತೆ ಯೇಚಿ ಮೌತ್ ಪೈದಾ ಕೀತ್ ಕಿ ಇಹುನ್ ಉಜಾಗರ್ ಆಯ್ ಕಿ ಪಾಪ್ ಬಾತಲ್ ಭ್ರುವಾನ್ ಧರ್ಮ ನಿಯಮ ತ ಜರಿಯತೆ ಪಾಪ್ ತ ಪೂರೋ ಖರಾಬಿ ದಿಸಿತ ಪುತ್ತೋಳಟ್ ಕಿ ಕಾನೂನ್ ಆತ್ಮತ ಮಾಂದಿಯನ್ ಪರ್ ಅನ್ನ ಸಾಯನ್ ವಾಲೆ ಅನೆ ಪಾಪ್ ತ ಗುಲಾಮಿ ತೆ ಫಸೆ ಮಾತೋಲ್ ಬನಿ ಆದಮ್ ನ ಆಂದನ್ ಬಳಂಗ್ ಬಳಂಗ್ ಕ್ಯಾತೋನ ಅನ್ನ ಪೂರೋ ಹೆಲೆ ಸಮಜೆ ಮಾಯೋನ್ ಬಳಂಗ್ ಚಹೆ ಮಾಯ್ತೋನ ಇದನ್ ಹೆಲೆ ಕೇವೋನ್ ಬಳಂಗ್ ಪಾಸ್ಕಿತೋನ ಅದ್ದೇನ್ ಕ್ಯಾತೋನ ಬಪ್ಪೊಳೆ ಹುನ್ ಕ್ಯಾತೋನ ಬಹುನ್ ಅಕ್ಸರ್ ಕಿಯಾ ಹೆಲೆ ಚಹೆ ಮಾಯೋನ್ ಅಪ್ಪೊಳ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾತೋನ ಕಿ ಕಾನೂನ್ ಜಾಯ್ ಚಾನ್ ಇವನ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಅನ್ನ ಹೆಲೆ ಆಯೋನ್ ಪರ್ ನಾ ರೂಪತಾ ಪಾಪ್ ಕಿಸ್ತಾತ ಅನೆ ಪುತ್ತೋನ ಕಿ ನಾ ರೂಪಾ ಯಾನೆ ನಾವಾ ಮೈಂದುಡೆ ಬದ್ದೆ ಬಿ ಭಲಾಯ್ ಹೆಲೆ ಮನ್ನು ಭಲೋ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ ವಿಚಾರ್ ಇರ್ರನ್ ಪರೋ ಬಿ ಅದನಾ ಸೆ ಬನ್ ಹೆಲೆ ಮಾಯೋ ಭಲೋ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ ವಿಚಾರ್ ಕ್ಯಾತೋನ ತ ಕೇವನ ಲೆ ಬುರೋ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ ಚಾಯ್ ಹೆಲೆ ಮಾಯೋನ್ ಪರ್ ಕ್ಯಾತೋನ ಅನೆ ಬಪ್ಪೊಳಿ ಹುನ್ ಕ್ಯಾತೋನ ಬಹು ಚಾಹೆ ಹೆಲೆ ಮಾಯೋನ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಅನ್ನ ಹೆಲೆ ಪರ್ ನಾ ರೂಪತ ಪಾಪ್ ಕಿಸ್ತಾತ ಇವು ನಾ ಕುನೆ ನಿಯಮ ಪುಟ್ಟಿತ ಭಲಾಯ್ ಕ್ಯಾನ ವಿಚಾರ ಕ್ಯಾತೋನ ಪರ್ ಬುರೈ ಕರುಣ ಆಯ್ತ ನವ ಜೀವತೆ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಕಾನೂನ್ ಫಳ ಪಸಂದ ಆಯ್ತ ಪರ್ ನಾವಾ ಮೈಂದುಡೆ ದೂಸರೋ ಕಾನೂನ್ ದಿಸಿತ ಇದು ನಾವಾ ಜೀವತ ಕಾನೂನ್ ತ ಖಿಲಾಫ್ ಲಡಾಯಿ ಕ್ಯಾತ ಅನೆ ನಾವಾ ಮೈಂದುಡ ಪಾಪ್ ತ ಕಾನೂನ್ ತೆ ನಾಕುನ್ ಫಸೆ ಕ್ಯಾತ ಹಾಯ್ ನಾವಾಯ್ ಜೀವತ ದುಃಖ ಇಸಾಯನ್ ವಾಲೆ ಮೈಂದುಡಲ್ ಭೂಲ್ ನಾಕುನ್ ಪಿಸುತಾನುಲ್ ಪಿಸುತಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹಿ ಅಂದುಲ್ ಅನೆ ಇದ್ ಮಾವಲೀಸು ಮಸೀನ ಜರಿಯತೆ ಆಯ್ತ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಧನ್ಯವಾದ್ ಇವು ನಾಂದ್ ಕಿ ಅಕಲ್ ತಾಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕಾನೂನ್ ತ ಸೇವಾ ಕ್ಯಾತೋನ ಪರ್ ಮೈಂದುಡೆ ಪಾಪ್ ತ ಸೇವಾ ಆಯ್ತ ಇಂಗ ಬೋಳ್ ಈಸು ಮಸೀನೆ ಆಂದುಳ್ ಬೋಳ್ ಪಡೋ ಸಜಾತ ಹುಕುಮ್ ಹೆಲೆ ಆಯೋ ಬಳಕಿ ಈಸು ಮಸೀನೆ ಜೀವಂತ ಆತ್ಮತ ಕಾನೂನ್ ನಾಗುನ್ ಪಾಪ್ತ ಅನಿ ಮೋತ್ತ ಕಾನೂನ್ ತಲ್ ಛುಟಕಿಸಿ ಏತ ಮೆಂದುಡ ಕಮ್ಜೋರಿ ಥಿನ್ನಲ್ ಕಾನೂನ್ ತಲ್ ಬಳಂಗ್ ಹೆಲೆ ಬನೆ ಮಾಯೋ ಅದ್ದೆ ಕಾಮ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಕೀತೋಲ್ ಯಾನೆ ಪಾಪ್ ನು ಮಿಟಿಕ್ಯಾಲೆ ಪಾಪಿ ಮೆಂದುಡ ಸೂರತ್ ನೆ ತನ್ವೋಲ್ ಮರ್ರಿನ್ ರೋಚಿ ಮೆಂದುಡೆ ಪಾಪ್ ನು ಸಜತ ಲಾಯುಕ್ ಠೆರೆ ಕೀತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇದ್ ಇಹುನ್ ಕೀತೋಲ್ ಕೆ ಮಾಹೆನ್ನಲ್ ಕಾನೂನ್ ತ ಜಾಯಿಜ್ ಮಾಂಗ್ ಪೂರೋ ಆಯಿ ಕಿ ಮೆಂದುಡ ನಿಯಮತೆ ಹೆಲೆ ತಾಕುಂ ಪರ್ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ನಿಯಮತೆ ತಾಕಿ ತುಳಂ ಮೆಂದುಡ ನಿಯಮತೆ ಮಂದನ್ ವಾಲಲ್ ಪರ್ ಮೆಂದುಡಂಗ್ ಮಾಂದಿಂಗ್ನ ಫಿಕರ್ ಕ್ಯಾ ತೋಳ್ ಪರ್ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಯಮತೆ ಮಂದನ್ ವಾಲಲ್ ಆತ್ಮನಂಗ್ ಮಾಂದಿಂಗ್ನ ಫಿಕರ್ ಕ್ಯಾ ತೋಳ್ ಮೆಂದುಡ ಫಿಕರ್ ಕ್ಯಾನ ನತೀಜಾ ಮೋತಾನ್ ಪರ್ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಮಾಂದಿನ ಫಿಕರ್ ಕ್ಯಾನ ನತೀಜಾ ಜೀವನನಿ ಶಾಂತಿಯನ್ ಬೋಲ್ ಮೆಂದುಡ್ ಪರೋ ಮನ್ ಲಗೆ ಕ್ಯಾತೋಲ್ ಎಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ದುಸ್ಮನ್ ಬನೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕಾನೂನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಒನ್ಸೆ ಹೆಲೆ ಬನೆ ಮಾಯೋ ಬೋಳ್ ಮೆಂದುಡ ಕಾಬುತೆ ಆಂದೋಳ್ ಬೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಖೋಸ್ ಹೆಲೆ ಕೇವೋಳ್ ಪರಮೀರೂಪ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಆತ್ಮ ಸಚ್ಮುಚ್ ಮಂದತ ತೇ ಮೆಂದುಡ ಕಾಬುತೆ ಹೆಲೆ ಆತ್ಮನ ಕಾಬುತೆ ಆಂದಿತ್ ಬೋನ್ ರೂಪ ಮಸೀನ ಆತ್ಮ ಹೆಲೆ ಓಲ್ ಮಸೀನೋಲ್ ಹೆಲೆ ಆಯೋಲ್ ಪರ್ ಮಸೀ ಮೀ ರೂಪ ಆಂದುಲ್ತೆ ಪಾಪ್ ಥಿನ್ನಲ್ ಮೆಂದುಡೆ ಸಾಳ್ಲೇಕ ಆಂದಿಟ್ ಪರ್ ಧರಂ ಹಿನ್ನಲ್ ಆತ್ಮನೆ ಪಿಸಿತೋಳಿಟ್ ಇಸುನ ಸಾನ್ ಪಿಜ್ಜ ಬೋಲ್ ಓನ್ ಪಿಸ್ತೋಲ್ ತಾಚಿ ಸೀತೋಲ್ ಯಾನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಗರ್ ಓನ ಆತ್ಮ ಮೀ ರೂಪ ಮಂದತ ಮೀ ವಂಗ್ ಸಾಯನ್ ವಾಲೆ ಮೆಂದುಕ್ ನು ಭಿ ಜೀವನ್ ಸ್ಯಾನುಲ್ ತೇ ಭೈಡಿಟ್ ಅಪ್ಲೋ ಕರ್ಜ್ದಾರ್ ಖೇಲೆ ಆಯಂ मेंदुट लेका मनेड़ मेंदुट लेका मदा किटते साई किट पर आत्मा ना जरियते मेंदुटा पुरो काम कनु जोक से वाट किटते पिसा किट परमेश्वर ता आत्मा ना अगवाई ते बच्चोड़ ताकी तोड़ वो परमेश्वर तोड़ मर्क आंदोड़ मी कुन गुलामी ता आत्मा हेले पुट्टो कि ओंडे वरी सीधा किट पर मर्क ना आत्मा पुटसियता आत्मा ना शक्ति तल गुन ये दाउनी इंजे पड़ोल ये ता तोड़ेट आत्मा मवा आत्मा ते गवाई से आता की परमेश्वर तोड़ मर्क म्याक आंदट अने मर्क म्याक ते वारिसदार भी आंदट यानि परमेश्वर तोड़ वारिसदार यानी मसीहन संग वारिसदार आंदट अगर वो संग दुख ताहे डरते वो न महिमा ते भी हिस्सेदार आई कट माँ पर रोबा तल बढ़ाई उजागर आयन वाले आन अद्दे न सामो इंगा ता दुख बढ़ांगे हेले अड्रमायो परमेश्वर तसारो सूर्य माता दुनिया आगस पड़ा आशा किसी परमेश्वर तो मर्क म्याकना उजागर आय न सर्री हुड़ीता बाड़ी के दुनिया तनवाई मर्जित लेका हेले पर वो ना मर्जित लेका बेकार आसीहत बोलित आशा ते इहुन कीतुल कित बेकारी तल छोटे मासी परमेश्वर तोड़ मर्क म्याकना अजीब छुटकारा तोन हुड़सी ये तेल पुतोलट की इंगा लुगु सारो दुनिया फड़ा दुखते कुछची तड़पे माईता निवर रही इहुन एले पर अपलो भी माकुन पवित्र आत्मा ना पहलो दान पुर्त पर परमेश्वर ता गोदनामा ते मर्क बने माइले मावा मैदुक न पूरो छुटकारा आयना सर रही हुड़ना के जीवत रोपा कुछची तड़पे माई तोड़ इत दे आशा ते मावा छुटकारा आसीहत्ता अने इंगा भी पूरो छुटकारा हेले दीसो दिसवल ते आशा क्या ना जरूरत हेले मन्नु भोले बड़ांगे कई किने हुड़ी तोलते बाड़ी अद्दे न आशा केवल छुटकारा इंगा लुगुस पूरो हेले दीसो पर अद्दे न आशा ते मंजी पिस्तोलट अने सबर ते अद्दे न सर्री हुड़ी तोलट मावा इहुन कमजोरी ते माकुन पवित्र आत्मा न मदद पुट्टीता बाड़ी की प्रार्थना ठीक रीति ते बहुन क्या ना मी पुन्नो मल्ले पर पवित्र आत्मा मा हिन्नल इतल प्रार्थना किया था कि मव मांदी ते हेले बने मायो बने आदम ना मनते बड़ंग बड़ंग आन परमेश्वर इस सब हुड़ी तोल अनि पवित्र आत्मा ना मांदी भी पुन्दा तोल बाड़ी की पवित्र लोग उड़ हिन्नल पवित्र आत्मा प्रार्थना परमेश्वर ता मर्जित लेका आयता पुतोड़ की बोल परमेश्वर ताल प्यार रितोड़ बोढ़ी नल सब मांदिंग नल भलाई आईता या न बोड़ वो ना के या न माने किसी वो ना मर्जित पर रो ताकि तोड़ बोड़ उन बोल मुन्ने ताल चीने मातुल बोड़ उन बोल तन बोल मर्जित ले का आईले मुन्ने ताल ठहरे की तुल की बल्ले सोड़ भाईर नड्डुम बोल मुख्याल ठहरे मासी हन्नेल अनि बोड़ उन बोल मुन्ने ताल ठहरे की तुल बोड़ उन किसी भी ये तुल अनि बोड़ उन कई तुल बोड़ उन धर्मी भी ठहरी की तुल अनि बोल उन धर्मी ठहरी की तुल बोल बोला बड़ाई की तुल ते इदन ते बड़ा वनका काट अगर परमेश्वर मा खाक आंदोल ते बोल मावा विरोध आयनोल वो तन बोल मरिन भी पिसुची हेल इरोल पर मा सब थिनल वोनसी सी सीतुल ते वोन संग वंडे बड़ा हेले से बोल परमेश्वर तोड़ आस्तोड़ा खिलाप ते बोल बद्दे रंगना दोष लगे क्या नोल धर्मी ठहरे क्यान वाले परमेश्वर आंदोल ते बोल दोसी ठहरे क्या नोल बड़ा यीशु मसीह क्या नोल बोल सासी मत तोल इंगी बोल सासी पिस्सी ते तोल ने परमेश्वर ता जीवनो खाक मजी माहिनल प्रार्थना किया तोल माँ कौन मसीह ना प्रेम तल बोल अलग क्या नोल या बड़ा अलग क्याल बड़ा दुख तकलीफ उपद्रव अकाल नंगोपन जोखिम या तलवार शास्त्र ते भी लिखे माता की मी हिन्नल दिन मैंड सायना खतरा ते मंदा तोड़म अस्कन वालर सामो भेड़ा लेखा माकुन हुड़ी तोड़ पर यु सब मादी ने वो नजरिया ते बोल माकुन प्रेम की तोल मेहतन वाड़े लाल भी मैसी पसीता तोड़ इतपक को आन की मौत या जीवन स्वर्गदूत या भूत इंगता या आयन वाले बड़ंगे भी मादी पर लोकता या अधोलोकता शक्ति या अंडे बढ़ांगे भी गले माता माकुन यीशु मसीह ने परमेश्वर ता प्रेम तल बपोड़े भी अलग हेले की बोल मसीह ने नावा ऐद मांदी सच्चुआन जूटो हेले अनि नावा जीवा भी पवित्र आत्मा ने ऐद देना सच्चाई तगवाई स्याता कि नाकुन फड़ा रंच आयता नावंते सदा धोखा आयता बेह दुख नी बोड़ यहूदी भयड़ हिन्नल आंद बोड़ मेंदुड़ा हिसाब ते नवा बिरादरी अनी खानदानी तोड़ आंदोड़ यू ने वो भलाई आईवल ते नाकुन मसी नल अलग अनी श्रापित आयना बंजूर आईवल वो इसराइल आंदोड़ परमेश्वर वोड़ तन वोड़ मक आयन हक सीतुल तनवा महिमा दिसुतुल बोल संग वाचा दोची कानून सीतुल वोड़ सच्चो भक्ति तसर रे दिसुतुल अनि फड़ा फड़ा वाय दंग सीतुल मावा जाति तोड़ पुरखलोड़ वोड़ भी आंदोल जन्म ता हिसाब ते मसी भी वोड़ इपिटल आंदोल येल परम प्रधान परमेश्वर सदा धन्य आंदोल आमीन। पर इन हले आयो की परमेश्वर ता वचन टले मासी हप्ता इसराइल पड़ोडोल पुरखनोड़ संतान ने सब्बे सच्चोड़ इसराइल हेले आयोड़ अनि यून अब्राम ना पाड़ी ते बोड़ पैदा आतोड़ वोड़ सब्बे वनोड़ सच्चोड़ मर्क म्याक हेले। पर परमेश्वर वोन इंजी मत्तोल की वर्राई निवल मर्री इसाक नल निव पाड़ी ताक्सीदल इद्देन मतलब यूनान की मैंदुड़ा जन्म तलवोल परमेश्वर तोड़ मर्क म्याक आयना हकदार हेले आयोड़। पर बोलित वायदा त्रोपा आंदोड़ वर्राई येड़ सच्चोड़ संतान आयतोड़ अनि वायदा एहुन मत्ता येन मौका ते अन्ना मलसिवाई का अनि नीवा रोता सारन मर्री पैदा आयनोल इच्छो हेले। पर माउल दाऊ इसाकनोल वोना दाई रिपका पीठिक के आसिया तिरण टूड़ेलोड़ आतोड़ येड़ा पैदा आयन मुन्ने अनि भलो बुरो बड़ांगे हेले केविड़ते परमेश्वर अध्ययन तुल के फड़ोल चुड्डू न सेवा किया नोल उन परमेश्वर रंटे नल बोलुल हस्तुल अनि इत बोला काम कि नल हेले। पर उना ठहरावत लेका मत्ता कि वो ना आचा न मतलब पुरवाई देने नल लिखे माता की याकूब तुन आज तो न पर ऐसुरों चाहे हेले मायोन ते बड़ांग इंदा परमेश्वर अन्याय की तोल बपुड़ हेले उलमूसन इंजी तोल बोन पर उदया किया न चाहे मायतो ना। प्रिय केंजन वाले दोस्त लोड़ इंगा मावा नेटाई बाइबल अध्ययन तक कार्यक्रम गई खत्म आई ताई मुन्नेटा कार्यक्रम ते मिस से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन वचन ता जरिया ते आशीषन बरकत सेविल।
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इत कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 970-7080-3993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 970-7080-3993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।